पहिले करिंथकरास पत्र अध्याय 16। आता देवाच्या लोकांकरिता वर्गणी गोळा करण्याविषयी जसे मी गलतियातील मंडळांना आज्ञा केली त्याप्रमाणे तुम्ही तसे करावे। प्रत्येक रविवारी तुम्हातील प्रत्येकाने आपल्या घरी जो काही त्याला नफा मिळाला असेल त्यातून काढून ठेवावे आणि बचत करावी। मी येईन तेव्हा ज्या माणसांना तुम्ही मान्यता द्याल त्यांना मी ओळखपत्रे देऊन तुमच्या देणग्या यरुशलेमला नेण्यासाठी पाठवीन, आणि जर माझेसुद्धा जाणे योग्य असेल तर ते माझ्याबरोबर येतील। मी माशेदुनियातून जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन, कारण माशेदुनियातून जाण्याची माझी योजना आहे। परंतु कदाचित शक्यतो मी तुमच्याबरोबर काही काळ घालवीन किंवा हिवाळासुद्धा तुमच्यात घालवीन, यासाठी की मी जिकडे जाणार आहे तिकडे तुम्ही मला पाठवावे। जाता जाता तुम्हाला भेटण्याची माझी इच्छा नाही, कारण जर देवाची इच्छा असेल तर तुमच्यासमवेत काही काळ घालवावा अशी इच्छा मी धरतो। 50व्या दिवसाच्या सणापर्यंत मी इफिसात राहीन, कारण माझ्यासाठी मोठे आणि परिणामकारक दार उघडले आहे आणि असे अनेक आहेत जे मला विरोध करतात। जर तिमथ्य आला तर तो तुमच्याजवळ निर्भयपणे कसा राहील याकडे लक्ष द्या, कारण तोही माझ्यासारखेच प्रभूचे कार्य करीत आहे। यास्तव कोणीही त्याला तुच्छ मानू नये, तर मग त्याने माझ्याकडे यावे, म्हणून त्याला शांतीने पाठवा, कारण इतर बंधूबरोबर त्याच्या येण्याची मी वाट पाहत आहे। आता आपला बंधू अपोलोविषयी इतर बंधूबरोबर त्याने तुमच्याकडे यावे म्हणून मी त्याला भरपूर उत्तेजन दिले, परंतु आत्ताच त्याने तुमच्याकडे यावे अशी देवाची इच्छा नव्हती। त्याला संधी मिळाल्यावर तो येईल। सावध असा, तुमच्या विश्वासात बळकट रहा, धैर्यशील व्हा, सशक्त व्हा, प्रत्येक गोष्ट जी तुम्ही कराल ती प्रीतीत करा। बंधूंनो, मी तुम्हाला बोध करतो, तुम्हाला स्तेफनच्या घराची माहिती आहे आणि जाणीवही आहे की ते अखयाचे प्रथम फळ आहे। त्यांनी स्वतः संतांची सेवा करण्याचे ठरविले आहे। प्रत्येक जण जो या कार्यात सामील होतो व प्रभूसाठी श्रम करतो अशा लोकांच्या तुम्ही सुद्धा अधीन व्हा। स्तेफन, परतुतात आणि आखाई हे आल्याने मला आनंद झाला, कारण तुम्ही माझ्यासाठी जे केले ते तुम्ही करू शकला नसता, कारण त्यांनी माझा व तुमचा आत्मा प्रफुल्लित केला आहे। अशा लोकांना मान्यता द्या। आशियातील मंडळ्या तुम्हाला सलाम सांगतात। अक्विला, प्रिस्किल्ला व जी मंडळी त्यांच्या घरात जमते ती प्रभूमध्ये तुम्हाला फार सलाम सांगतात। सर्व बंधू तुम्हाला सलाम सांगतात। पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा। मी पौल स्वतः माझ्या स्वतःच्या हाताने हा सलाम लिहित आहे। जर कोणी प्रभूवर प्रीती करीत नाही तर तो शापित हो। मारानाथा, हे प्रभू ये। प्रभू येशूची कृपा तुम्हाबरोबर असो। ख्रिस्त येशूमध्ये माझी प्रीती तुम्हा सर्वांबरोबर असो।